50 languages.
58.
Atthavan.
Atthavan.
Körperteile.
Sharir ke ang.
Sharir ke ang.
Ich zeichne einen Mann.
Main ek aadmi ka chitra banata hoon.
मैं एक आदमी का चित्र बनाती हूँ.
Zuerst den Kopf.
सबसे पहले मस्तक.
सबसे पहले मस्तक.
Der Mann trägt einen Hut.
आदमी ने टोपी पहनी है.
आदमी ने टोपी पहनी है.
Die Haare sieht man nicht.
उसके बाल नहीं दिखते.
उसके बाल नहीं दिखते.
Die Ohren sieht man auch nicht.
उसके कान भी नहीं दिखते.
उसके कान भी नहीं दिखते.
Den Rücken sieht man auch nicht.
उसकी पीठ भी नहीं दिखती.
उसकी पीठ भी नहीं दिखती.
Ich zeichne die Augen und den Mund.
Main aankhein aur muh banata hoon.
Main aankhein aur muh banati hoon.
Der Mann tanzt und lacht.
Aadmi naach raha hai aur muskura raha hai.
Aadmi naach raha hai aur muskura raha hai.
Der Mann hat eine lange Nase.
Aadmi ki naak lambi hai.
Aadmi ki naak lambi hai.
Er trägt einen Stock in den Händen.
Uske haathon mein ek chhadi hai.
Uske haathon mein ek chhadi hai.
Er trägt auch einen Schal um den Hals.
Usne gale mein एक शाल ओढ़ी हुई है.
उसने गले में एक शाल ओढ़ी हुई है.
Es ist Winter und es ist kalt.
जाड़े का समय है और काफी ठंड है.
जाड़े का समय है और काफी ठंड है.
Die Arme sind kräftig.
बाहें मजबूत हैं.
बाहें मजबूत हैं.
Die Beine sind auch kräftig.
टांगे भी मजबूत हैं.
टांगे भी मजबूत हैं.
Der Mann ist aus Schnee.
ये एक हिम मानव है.
ये एक हिम मानव है.
Er trägt keine Hose und keinen Mantel.
उसने पतलून और कोट नहीं पहना है.
उसने पतलून और कोट नहीं पहना है.
Aber der Mann friert nicht.
लेकिन उसे सर्दी नहीं लग रही है.
लेकिन उसे सर्दी नहीं लग रही है.
Er ist ein Schneemann.
ये एक हिम मानव है.
ये एक हिम मानव है.